नमस्कार सर, पारशिवी मधून बोलतोय. पराष्ट्र कंस्ट्रक्शन कंपनीतून बोलतो सर मी. हॅलो सर, आमचा आज एक इव्हेंट होता ऑप्शन अनलिमिटेड नावाचा, त्या ठिकाणी तुम्हाला कॉल करत होतो सर आम्ही. सर आमच्या इव्हेंट आमचे पुण्याचे प्रॉपर्टी आहेत ना सर, त्यांचं एक्झिबिशन होणार आहे. हा, त्या एक्झिबिशन मध्ये मॅडम सर तुम्हाला आमच्या पूर्ण प्रोजेक्टचे डिटेल दिले जातील. आणि जर तुम्ही कुठल्या फ्लॅट बुक करताय सर त्या एक्झिबिशन मध्ये येऊन, तुम्ही जर त्या एक्झिबिशन मध्ये तुम्हाला कुठली प्रॉपर्टी आवडली तुमचं टेंडर जर बुक करताय सर, तर त्यावर तुम्हाला डिस्काउंट आणि ऑफर भेटेल सर. हा सर, आमचा इव्हेंट हा डेक्कन मध्ये होतो सर. डेक्कन मध्ये प्रभात रोडला आमचं ऑफिस आहे. तिकडं सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत आहे सर. आज आणि उद्या 2 दिवस चालणार आहे सर हा इव्हेंट. तुम्ही येऊ शकता का सर इव्हेंटला? अच्छा, तुम्ही कुठे सर? पुण्याच्या बाहेर आहे सर. ठीक आहे सर, मी तुम्हाला उद्या दुपारी एक कॉल करेल. इट्स पॉसिबल देन 2 मिनिट, अदरवाइज नो प्रॉब्लेम सर. ठीक आहे, धन्यवाद सर तुमचा वेळ दिल्याबद्दल. तुमचा दिवस शुभ असेल.